चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वीसी डेली शुगर मार्केट अपडेट, बुधवार 6 मे 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभर बाजार स्थिर राहिला। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,080 रुपये ते 3,100 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,275 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,325 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,100 रुपये ते 3,125 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,150 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,190 रुपये ते 3,200 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,300 रुपये ते 3,380 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,350 रुपये ते 3,400 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $349.90 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 10.48 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.874 झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.5424 झाला। क्रूड फ्युचर्स 1,833 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $23.88 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 232.24 अंकांनी खाली येऊन 31,685.75 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 65.30 अंकांनी खाली येऊन 9,270.90 अंकांवर बंद झाला।